हरिः ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ओमेकाच मे तिस्रश्च मे पञ्च च मे सप्त च मे नव च म एकादश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे नवदश च म एकविगंशतिश्च मे त्रयोविगंशतिश्च मे पञ्चविगंशतिश्च मे सप्तविगंशतिश्च मे नवविगंशतिश्च म एकत्रिगंशच्च मे त्रयस्त्रिगंशच्च मे चतस्रष्टमेऽष्टौ च मे द्वादश च मे षोडश च मे विगंशतिश्च मे चतुर्विगंशतिश्च मेऽष्टाविगंशतिश्च मे द्वात्रिगंशच्च मे षट्त्रिगंशच्च मे चत्वारिगंशच्च मे चतुश्चत्वारिगंशच्च मेऽष्टाचत्वारिगंशच्च मे वाजश्च प्रसवश्चापिजश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धा च व्यश्नीयश्चान्त्यायनश्चान्त्यश्च भौवनश्च भुवनश्चाधिपतिश्च। ॐमिडा देवहूर्मनुर्यज्ञनीर्बृहस्पतिरुक्तामदानिशगंसिषद्विश्वे देवासूक्तवाचः पृथिवीमातर्मा माहिगंसीर् मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतीम् देवेभ्यो वाचमुद्यासगम् शुश्रूषेण्याम् मनुष्येभ्यस्तम् मा देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
श्री राम। सद्भक्त मिलिंद दादा काही कामानिमित्त परगावी गेले असल्यामुळे त्यांनी लिहिलेल्या परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त रेवतीताई लिमये आपल्याला आज वाचून दाखवत।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। ब्युटी क्लॉथ स्टोअर्स मध्ये एक दिवस सकाळची प्रार्थना झाल्यानंतर आम्ही काही साधक स्वामीजींच्या खुर्ची लगतच्या बैठकीवर बसलो होतो। तेव्हा एक 70 मध्यम उंचीच्या गोऱ्यापान चेहऱ्याच्या आजी स्वामीजींकडे आल्या। नऊवारी पांढरी साडी, चेहरा करारी आणि पिंगट घारे डोळे, त्यांच्याकडे बघूनच त्यांची सात्विकता आणि निर्मळता स्पष्ट जाणवत होती। स्वामीजींचा आणि त्यांचा पूर्व परिचय नसावा असं वाटलं। स्वामींना वाकून नमस्कार करून त्या काउंटरला टेकून बसल्या। तेथील आजूबाजूचं वातावरण अवलोकन करत होत्या। काउंटरच्या आतीलच्या सर्व वस्तूंकडे त्या लक्षपूर्वक बघत होत्या। माऊलींची मूर्ती, स्वरूपानंदांची तजवीज, तिजोरी, कोनाड्यातील ज्ञानेश्वरी दासबोध, स्वामींकडेही त्या शोधक दृष्टीने अधूनमधून पाहत होत्या। काही वेळ गेल्यावर स्वामीजींनी त्यांना विचारलं, आपण इथे प्रथमच आला आहात का? त्या म्हणाल्या, हो, मी मकरंद वजेची आजी आहे। स्वामीजींना हे ऐकून खूप संतोष वाटला। ते म्हणाले, मकरंदची आजी, अरे वा, भाग्यवान आहात। त्या म्हणाल्या, हल्ली तो बरेचदा आपल्याकडे येतो। दुकानाबद्दल आणि प्रवचनाबद्दल तो नेहमी घरी सांगत असतो, म्हणून आज ठरवलं की दुकानात जाऊन आपल्यालाच भेटावं। स्वामी अत्यंत प्रेमाने त्यांना म्हणाले, फार बरं वाटलं, अशाच येत जा तुम्हाला जमेल तेव्हा। तुमच्या मकरंदाचा भाव खूप छान आहे, तो पुढे मोठा होईल, तुमच्या घराचं थोर भाग्य आहे। आजी स्वामींचं बोलणं शांतपणे ऐकत होत्या। त्यांच्या चेहऱ्यावर समाधान तरळलं होतं। आपला नातू ज्यांच्याकडे जातो ते खरेच थोर सत्पुरुष आहेत याची प्रचिती त्यांना आली असावी। स्वामीजींनी वर्तवलेलं भाष्य पुढे सत्यात अवतरणार आहे याची त्या माऊलीला किती कल्पना होती हे ओळखणं खरोखरीच कठीण आहे. दर रविवारी चालणारं युवा केंद्र, बागेश्वर निवासात नित्य चालणारं ज्ञानेश्वरी निरूपण, मातृस्मृती ग्रंथालयात होणारं दर सोमवारचं दासबोध प्रवचन आणि ब्युटी क्लास स्टोअर्समध्ये जमेल तसं सकाळ संध्याकाळ जाणं यामुळे अम्मा मुलांची एकमेकांमध्ये चांगलीच जवळीक निर्माण झाली होती. एकमेकांच्या घरी जाणं येणं, जीवाभावाच्या गप्पा मारणं असं नेहमी व्हायला लागलं. स्वामीजी हा विषय आमच्यामध्ये हटकून निघायचाच. त्यांच्या प्रवचनातला एखादा प्रसंग किंवा त्यांनी सांगितलेला विनोद, तसंच त्यांचं व्यक्तिमत्व, प्रवचन शैली अशा नाना तऱ्हांनी गप्पांची गाडी स्वामींवर येऊन थांबत असे. सद्भक्त राजू भवाळकरचं घर अगदीच छोट होत आणि ध्यानाला नित्य बसणं सुद्धा त्याला कठीण जात होत. म्हणून मकरंदांनी त्याला रोज सकाळी आपल्या घरी ध्यानाला बोलवायला सुरुवात केली. स्वामीजींच्या कानावर हे गेलं तेव्हा त्यांना खूपच समाधान वाटलं. ते म्हणाले, मत चित्ता मत गता हा प्राणा, बोधयंता हा परस्परम, कथयंतश्च माम नित्यम तुष्यंतीच रमंतीच. असं परस्परांना मदत करून प्रेमाने तुम्ही मुलं साधना करता आहात ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. स्वामीजींनी राजीव आणि मकरंद यांना बागेश्वर निवासामध्ये ध्यानासाठी बोलायला सुरुवात केली. दररोज सकाळी 6 ते 7:30 अशी स्वामीजींची ध्यानाची बैठक असे. अधूनमधून रविवार स्वामीजींच्या परवानगीने राजीव आणि मकरंद जायला लागले. मला 1.5 तास ध्यानाला बसण्याबद्दल स्वतःचीच खात्री नव्हती, त्यामुळे आपण स्वामीजींकडे जायला सध्या अपात्र आहोत अशीच समजूत करवून घेतली. पुढे काही दिवसांनी मी मकरंदला यावर सुनील पंकज यांनी विचारलं तर तो म्हणाला की तुम्ही सर्वांनी विचारा स्वामीजींना, मला वाटतं की ते तुम्हालाही यायला सांगतील. एक दिवस रविवार संध्याकाळचं केंद्र झाल्यावर मी त्यांना घाबरत घाबरत रविवारच्या ध्यानाविषयी विचारलं. त्यांनी गंभीरपणाने माझ्याकडे बघितलं, पंकज सुनील यांच्याकडेही बघितलं. मग म्हणाले, ध्यानाला यायचं म्हणताय, जमेल वेळेवर यायला? हो स्वामी, आम्ही वेळेवर येऊ, आम्ही आनंदाने उत्तर दिलं. ते म्हणाले, बरोबर 6:05 यायचं, आधी नाही आणि नंतरही नाही. मी मनातून जरा धास्तावलोच, इतका वेळ जाणं म्हणजे जरा कठीणच वाटत होत. मग म्हणाले, 7:30 आपण ध्यानाला बसायचं, 1.5 तास बसायची तयारी आहे ना तुमची, धास्ती अजूनच वाढली. पण निर्धाराने हो असं सांगितलं. त्या पुढल्या रविवारी सकाळी 6:00 आम्ही सर्वजण बागेकर निवासाच्या जवळ जमलो. ज्यांच्या सायकली होत्या त्या रस्त्याच्या समोरच्या भिंतीला लावून आम्ही 6:03 बागेश्वर निवासाचा जिना चढायला लागलो. 6:05 स्वामीजींच्या दारासमोर उभे राहिलो. पूजनीय सरलाताई प्रसन्न वदनाने आमचीच वाट पाहत होत्या. हळूच म्हणाल्या, हे बसले आहेत 6:00, तुम्ही आसनं घातली आहेत तिथे जाऊन बसा ध्यानाला. आम्ही पाय न वाजवता आतल्या देवाऱ्याच्या खोलीत गेलो. आतील दृश्य पवित्र होत. देवाऱ्यात मंद तेवणारं निरांजन आणि एक छोटा बल्ब लावलेला होता. देवाऱ्याच्या समोर त्या खोलीचा दरवाजा आणि त्यालगत एक खिडकी होती. खिडकीपाशी एक उंच आसन होत, त्यावर स्वामीजींची ध्यानमग्न मूर्ती विराजमान झालेली होती. अत्यंत निश्चल अर्धोन्मिलित नेत्र, अंगावर उपरणं आणि भगवी लुंगी त्यांनी परिधान केलेली होती. सहजासनात बसलेल्या स्वामीजींकडे पाहतच राहावं असं वाटत होत. त्या मंद प्रकाशात ती जागा जणू मांगल्याने भरून गेली होती. खोलीत आधीच स्वामीजीं समोरील भिंतीलगत आणि स्वामीजींच्या आसनाच्या डाव्या हाताला दिवाण्याच्या पुढ्यात आसने घालून ठेवलेली होती. आपल्या श्वासोश्वासानेही या गंभीर शांतीचा भंग होईल अशी भीती वाटत होती. आम्ही हळूच आपापल्या आसनांवर जाऊन बसलो. बसा क्षणी भारावल्यासारखे डोळे मिटले गेले आणि आम्ही ध्यानाला सुरुवात केली. स्वामीजी ध्यानाच्या सुरुवातीला सोहमचे श्वास मध्यमेतून घेत असत. त्याचा ध्वनी कायमचा लक्षात राहिला. एखाद्या विशाल घुमटात प्रणवाचा घोष निनादत राहावा आणि घुमटाच्या शिखरात विलीन व्हावा अशी काहीशी भावना स्वामीजींचे सोहमचे श्वास ऐकून झाली. आपण स्वामीजींबरोबर ध्यानाला बसलो आहोत या भावनेनेच आनंदाचं भरता आलं होतं. ध्यानात स्थिर व्हायला विशेष काहीच कष्ट पडले नाही. नेहमी मुंग्या येऊन अस्वस्थ करणारा पाय सुद्धा एकदम सहकार्य करायला लागला. मनात विचारांची गर्दी किंवा विचारांची तंद्री आणि त्यातून येणारी पेन असला नेहमीचा प्रकार एकदम जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे बंद झाला. साडेसातच्या आधी 5 मिनिटं असताना प्रवचनाच्या खोलीचा दरवाजा हलकेच उघडून सरलाताई आत आल्या. त्यांच्या हातातल्या बांगड्यांची नाजूक किणकिण झाली. स्वामीजींच्या खांद्यावर त्यांनी हळुवारपणे हात ठेवला आणि कुजबुजलेल्या स्वरात त्या म्हणाल्या, अहो उठता का, 7:30 वाजले आहेत. ध्यानापेक्षा हे दृश्य मला जास्त महत्वाचं वाटलं म्हणून मी डोळे उघडून बघितलं. राजीवही माझ्याप्रमाणे ध्यान सोडून ते ध्यान दुर्लभ दृश्य बघत होता. स्वामीजींची मान वर गेलेली आणि डोळे अर्धोन्मिलित होते. सरलाताईंनी एकदा अजून त्यांना जाग केलं आणि त्या आत गेल्या. स्वामीजींनी पुन्हा सोहमचा दीर्घ श्वास घेतला आणि हरी हरी म्हणत ध्यान विसर्जन केलं. ज्ञानोबा, स्वामीजी, सद्गुरुनाथा अशी अतीव प्रेमाने आळवणी करत हात जोडले आणि स्वतःच्या चेहऱ्यावरून हळुवारपणे हात फिरवून त्यांनी डोळे उघडले. उजव्या हाताला असलेल्या खिडकीचा दरवाजा किंचित कलता केला आणि त्यातून सकाळची कोळी सूर्यकिरण खोलीत शिरली. स्वामीजींचा चेहरा त्या सूर्यप्रकाशात अत्यंत तेजस्वी शांत दिसत होता. इतक्या सरलाताई पुन्हा आत आल्या आणि स्वामींच्या डाव्या हाताला असलेल्या दिवाणावर बसल्या. स्वामीजींनी जवळची ज्ञानेश्वरी उचलून मस्तकास लावली आणि खुणेचं पान उघडून ती वाचण्यास सुरुवात केली. ज्ञानेश्वरी तेव्हा ठीकशी समजतही नव्हती, पण स्वामीजींच्या मुखातून ते शब्द ऐकताना मन अतिशय शांत होऊन गेलं. 5-7 मिनिटं ते ज्ञानेश्वरी वाचत होते आणि वाचताना जणू त्या शब्दांवर प्रेम करत होते. ज्ञानेश्वरी वाचनानंतर स्वामीजी त्यांच्या आसनावरच पाय लांब करून बसले. आमच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाले, बरे मंडळी, या आता. तुम्हाला रविवारची सुट्टी आहे, मला स्नान पूजा करून दुकान गाठायचंय. आम्ही ओळीनी त्यांच्या लांब केलेल्या पायांवर डोकं ठेवून नमस्कार केला. त्यांच्या पायाकडे आमचे लक्ष गेले. त्यांच्या पोटऱ्या अक्षरशः तांब्यासारख्या मजबूत दिसत होत्या. आम्हा सर्वांच्याच ते लक्षात आलं. प्रसाद घेऊन आम्ही भागेश्वर निवास मधून बाहेर पडलो. स्वामीजीं समवेत केलेल्या ध्यानाने आम्ही सगळेजण मनातून हरखून गेलो होतो. श्री कृष्णार्पण.
निवेदन आहे आणि त्याच्या शेवटी एक प्रश्न विचारला. परम पूजनीय स्वामीजी, जुलै ऑगस्ट खर तर आषाढच म्हणायला हवे. गुरु पौर्णिमा हा सर्व साधकांच्या जीवनातील अतिशय महत्वाचा काळ, तसाच माझ्याही. नकळत मनामध्येच आपल्याशी, म्हणजेच माझ्या हृदयात नित्य असलेले आपण यांच्याशी संवाद सुरू होतो. खूप भाव आठवणी मनामध्ये दाटून येतात आणि आपोआप कागदावर उतरतात. खर तर मे महिन्यापासूनच याचे वेग लागतात, ते अनुग्रहाच्या वाढदिवसामुळे आणि आपल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने. 27 मे 1999 रोजी आपण मला अनुग्रहित केले आणि एका आश्वासक अशा जीवनाकडे वाटचाल सुरू झाली. जून मध्ये पालखी सोहळा आणि नंतर येणारी गुरुपौर्णिमा हा साधारण 3-4 महिन्यांचा काळ माझ्यासाठी अतिशय पवित्र मंगलमय परंतु तितकाच कठीण देखील. कठीण याच्यासाठी की ह्या काळामध्ये आपली प्रकर्षाने आठवण येते. आपल्याकडे आलो या घटनेला आज 15 वर्षे होऊन गेली. पुन्हा एकदा मागे वळून बघतो तर हा सर्व काळ माझ्यासाठी परिवर्तनशील असाच ठरला. वयाच्या 21व्या वर्षी आपल्याकडे आलो आणि जीवनाचा खरा अर्थ उमजू लागला. जीवनाचे एक ध्येय निश्चित झाले. आनंददायी साधना मिळाली आणि आतापर्यंतची सर्व वाटचाल अतिशय सुखदायी अशीच झाली. क्षणोक्षणी आपल्या कृपेची अनुभूती घेतच हा सर्व प्रवास घडला. आपल्याकडे आलो त्यावेळेस मी अशा ठिकाणी होतो की आपण भेटला नसतात तर या अतिशय पवित्र मार्गावरील वाटचाल केवळ एक स्वप्नच राहिलं असतं. कदाचित असा मार्ग असतो हे देखील कळलं नसतं. साधारणपणे 60-70 वर्ष असं मनुष्याचं आयुर्मान धरलं तर माझ्या जीवनाची एव्हाना मध्यान्न झाली आहे. मला आज खात्रीनं असं जाणवतं की आपल्या कृपेने मी आज खूप समाधानी आहे. ध्यानात क्षण क्षण मिळणाऱ्या अप्रतिम सुखाने आपल्या कृपेची प्रचिती रोज येते आणि मला त्याची फार गरज देखील आहे. आपल्याकडे येण्यापूर्वी 2 मिनिटे सुद्धा एका जागी शांत बसू शकत नाही म्हणून सर्वांचाच ओरडा खाणारा मी ध्यानासाठी म्हणून 1-2 तास आवडीने बसू शकतो याचे माझे मलाच फार आश्चर्य वाटते. अनुग्रहानंतर सुरुवातीला 20 मिनिटे ध्यानाला रोज बसण्याचा प्रयत्न करीत असे. साधारणपणे महिन्यातून 15 दिवस ध्यानाला सुट्टी होत असे. हळूहळू करता 2 वर्षात 30 मिनिटे आणि काही प्रमाणात नियमितता घडू लागले. असं करत करत अंदाजे 12 वर्ष असं आलं की रोज 1 ते 1.5 तास ध्यानाची बैठक जमू लागली आणि त्याचबरोबर मधून मधून काही एक साक्षीत्वही जमू लागले. त्याच्याही नंतर म्हणजे गेल्या 2-3 वर्षांमध्ये कामाचे स्वरूप, कामाच्या वेगवेगळ्या वेळा, स्थळ, घरातील परिस्थिती यामध्ये इतका बदल होत होता तरी सुद्धा रोजचे ध्यान हे आपल्याच कृपेने माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊ शकले हे आपणास सांगायला मला फार आनंद होतो आहे. कारण आपण मला सांगितले होते की रोजचे ध्यान आणि नाम याशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि त्यातले काही बाही पाळले जात आहेत यामुळे मनाला समाधान आहे. सकाळी उठल्यावर ध्यान आणि रोज आणि रात्री झोपण्यापूर्वी नाम. नामामध्ये ध्याना इतकी नियमितता नाही आणि मधल्या वेळात जसा वेळ होईल तसं थोडं मनन, मध्यवर्ती संकल्पावर काही एक चिंतन, थोडं अनुसंधान. मुख्य म्हणजे आपल्या मुखातून घडणारं ऑनलाईन श्रवण असं काही एक करण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये रोजचे श्रवण हे फार महत्वाचे. जर श्रवण नीट झाले तर बाकीचे सर्व पण चांगले घडते असे लक्षात आले. श्रवणामुळे आपला सहवास घडतो. आपण सतत बरोबर असता असेच वाटते. यामुळे व्यवहार काळी देखील मनाची अस्वस्थता कमी होते आहे असे जाणवते. बऱ्याच दिवसांपासून ध्यानासंदर्भात एक प्रश्न सतत पडतो आहे. रोजच्या ध्यानात आपल्या कृपेने साक्षीत्व जमते आहे, विचारांची संख्या कमी होते आहे आणि त्यामुळे समाधान देखील मिळते आहे. परंतु शेवटी शेवटी ध्यान विसर्जित करताना नकळत मनामध्येच एक प्रश्न उमटतो, आता पुढे काय? आणि त्याच्यामुळे बेचैन किंवा काही एक प्रमाणात व्याकुळता जाणवते. एकाच ध्यानात शांत देखील वाटते आणि हा प्रश्न आला की बेचैन झाल्यासारखं असं वाटतं आणि हे साधारण 1.5-2 वर्षापासून चालू आहे. सुरुवातीला या गोष्टीकडे मी थोडस दुर्लक्षच केलं पण आता खूपच अस्वस्थ वाटू लागल्यामुळे आपल्याला विचारावेसे वाटत आहे. ह्याच्यातून मार्ग कसा काढावा? गौतमला ईमेलद्वारे हा प्रश्न पाठवतो आहे. कृपया मार्गदर्शन करावे ही आपल्या चरणी विनंती. आपण उत्तर दिल्याचे गौतम कडून समजेल त्याप्रमाणे मी ऑनलाईन ऐकीन. असा उन्मेष देशपांडे त्याचा अमेरिकेतून प्रश्न आलेला आहे. आपल्या स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन तरुण वयामध्ये जर व्यक्ती आली तर ती कशी जिद्दीनी करते याच्याकरता मला ही मनोगत त्यांची अथवा निवेदन खरंच खूप भावतात आवडतात. रोजच्या ध्यानामध्ये साक्षीत्व जमते आहे, विचारांची संख्या कमी होते आहे, त्यामुळे समाधान देखील मिळते आहे. परंतु शेवटी शेवटी विसर्जित ध्यान विसर्जित करताना एक प्रश्न उमटतो, आता पुढे काय असा. त्यामुळे पुढे काय या प्रश्नामुळे परत एक बेचैनी येते आणि नेमका ध्यान विसर्जित करण्याचाच तो काळ असतो. त्यामुळे एका बाजूनी समाधान आणि शांती लाभत असताना आता पुढे काय होणार आहे या विचाराने आलेल्या किंचित बेचैनीत ध्यान विसर्जित होत असं त्यांनी म्हटलेलं आहे. याच्यातून मार्ग कसा काढावा? अनुग्रहाचे सगळे श्लोक झाल्यानंतर सद्गुरूंचा जो उपदेश आहे ओम तत्वम सोहम सहा त्या उपदेशाचं ध्यानाचे श्वास घेण्यापूर्वी थोडस तरी चिंतन जर केलं तर खूप चांगलं. हे चिंतन फार दीर्घ काळाचं नको पण या चिंतनातून एक निश्चयात्मक भाव निर्माण होईल इतक्या वेळ एक 3-4 मिनिट असं चिंतन जरूर करावं. 1.5 तास आपण बसत असू तर 3-4-5 मिनिट देखील या चिंतनामध्ये गेली तर ध्यानाचा वेळ वाया गेला असं होणार नाही. या चिंतनाचं स्वरूप असं असेल की अविनाशी ब्रह्म किंवा अक्षर ब्रह्म अविनाशी चैतन्य ब्रह्म अविनाशी जाणीव ब्रह्म हे माझं स्वरूप आहे. मी देहातीत कालातीत स्थळातीत सच्चिदानंद शांत स्वरूप परमात्माच आहे अशा प्रकारचं त्याचं स्वरूप असावं. हे चिंतन अर्थात चित्तात घडेल पण त्याला तर्काची गरज असल्यामुळं बुद्धीद्वारा चित्तामध्ये घडेल. डोंगर माथ्यावर पडणारं पाणी हे जमिनीच्या आत कसं जातं हे आपल्याला जरा आश्चर्यासारखंच वाटतं. सगळं पाणी वाहून जात असताना काही पाणी जसं मुरतं आणि आत जातं खोल पाताळात जणू की नंतर आपल्याला ते काढता येतं. तसं हे जे आत्मस्वरूपाविषयीचं चिंतन आहे ते चिंतन शब्दांनीच होणार बुद्धीच्या आणि चित्ताच्या सहाय्याने होणार पण ते चित्त आणि बुद्धी यांना ओलांडून शुद्ध मी पर्यंत हळूहळू पोचत असत. जसं पाणी कसं पोचतं तसंच आपला निश्चयात्मक भाव स्वरूप विषयक भाव त्यामुळे दृढ होण्यासाठी मदत होत असते. आणि मग या चिंतनाला अनुसरूनच सोहमचे दीर्घ श्वास घ्यावेत. त्या श्वासाच्या अनुरोधाने आणि सोहम या शब्दाच्या सहाय्याने जे चिंतन केलेलं होतं त्या परमात्म वस्तूशी चिदाकाशामध्ये एकरूपता आपण साधतो आहोत. शून्य काळामध्ये श्वास घेतल्यानंतर आणि सोडण्यापूर्वी याची क्षण क्षण प्रचिती घ्यावी, क्षण मात्र प्रचिती घ्यावी, असे काही श्वास घ्यावेत. इथपर्यंत सगळेच आपण करतो. आणि मग नंतर आपली सर्व जाणीव जी आपण परमात्मा आहोत या भावाने प्रेरित झालेली आहे अशी सर्व जाणीव चिदाकाशामध्ये मस्तक आकाशामध्ये उगाच ठेवून दिलेली आहे. आता आपल्याला काही करायचं नाहीये. भगवंतांचे शब्द आहेत, आत्मसंस्थम मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. त्या ठिकाणी आत्मसंस्थ होऊन राहायचं आहे. त्या ठिकाणी मी आत्मसंस्थ होऊन राहिलो असा विचारही नको. सहज आपली जाणीवच परमात्मा होऊन राहिलेली आहे अशा प्रकारे थांबायचं आणि तिथं तर्क नको, विचार नको, चित्त नको, मन नको, मनन नको, चिंतन नको, तर्क नको. त्या ठिकाणी काळाचे आपल्या कल्पनेप्रमाणे क्षण क्षण असे विभाग करावेत. म्हणजे मी आता बसलो आणि माझी जाणीव परमात्म्याशी तदाकार होऊन राहील चिदाकाशामध्ये. आता मी थांबलो तेवढ्या वेळात मला काही अडचण आली नाही. माझ्या परीने मी काळाचा तेवढा भाग कल्पायचा आणि तो एक भाग पूर्ण झाला. आता परत मी बसलो त्या वर्तमानात तसंच थांबून राहायचं. ज्या क्षणाला विचार उठायला सुरुवात होईल त्याच्या त्या क्षणापर्यंत आपण थांबतो आणि तो क्षण संपला आता पुढचा एक क्षणच आपल्याला असं थांबायचं आहे, एवढं लक्षात घ्यायचं. खूप दीर्घ काळ नाही. पुढचा विचार उठेपर्यंतचा जो क्षण आहे तेवढा क्षणच आपल्याला हे साधायचा आहे. हा काळाचा भाग संपला, आता येणारा काळाचा भाग परत. अशा प्रकारे क्षण क्षण म्हणजे काळाचा आपल्या तऱ्हेने काल्पनिक भाग, त्याचा एक तुकडा आपण चालू वर्तमान समजायचा आणि त्या वर्तमानात आपण परमात्म्याशी तदाकार होऊन थांबायचा. काही काळांनी आपली अशी थांबण्याची शक्ती कमी पडते. असं शक्य आहे की या थांबण्यामध्येच तुमच्या चित्तवृत्ती ऊर्ध्वगामी होतील. तुम्ही उत्तम ध्यानामध्ये परमात्म्याशी एकरूपतेचा प्रत्यय घेत असे जाल. आणि कोणाकोणाच्या बाबत असं होणं शक्य आहे की असं थांबण्याला देखील मर्यादा आहे, पुढे पुढे हे तुम्ही करू शकणार नाही. ही गोष्ट तुमच्या तयारीवर अवलंबून आहे, तुमच्या धारणेच्या क्षमतेवर अवलंबून आहे. यालाच धारणा असं म्हणतात. धारणा, ध्यान आणि समाधी याच्यातली ही धारणा आहे. ही धारणा जास्त काळ टिकून ठेवणं म्हणजे परत परत अशी जास्त काळ टिकून ठेवणं हे काही जणांना अवघड जातं. अशा वेळेला कितीही ठरवलं तरी अवांतर विचार उठायला सुरुवात होते आणि चित्तवृत्ती उठलेल्या विचाराचा मागोवा घेत आपलं मूळ स्वरूप किंवा मूळ अभ्यास विसरून त्या चिंतनामध्ये गढून जातात. असं होतं. या क्षणाला सावध राहून निदान हा उठलेला विचार आता ध्यानाच्या प्रसंगी अप्रस्तुत आहे असं लक्षात घेऊन तो सोडून देणं म्हणजे साक्षीत्व, त्याच्यावर चिंतन न लांबवणं म्हणजे साक्षीत्व. असा साक्षीत्वाचा अभ्यास करायचा आहे. समोर विचार उठला आणि तुम्हाला समजलं, तुम्ही तो सोडून दिला. ऑफिसचा विचार उठला पण आता आपण घरी आहोत, आपलं काम तर ऑफिसमध्ये नाही करू शकत आपण, म्हणून या विचाराची आता काही आवश्यकता नाही. हा विचार आणि ध्यानाच्या वेळेला कोणत्याच विचाराची तुम्हाला आवश्यकता नाहीये. ध्यानाच्या नंतर तुम्ही करू शकता ना. असं असल्यामुळं प्रत्येक विचार हा फोल आहे असं लक्षात घेऊन तो विचार बाजूला सारा. विचार बाजूला सारणारा, विचारापासून तटस्थ असणारा मी हा मुळातच सगळे श्लोक म्हणून झाल्यानंतर ओम तत्वम सोहम सहा या शब्दाचं गुरुवाक्याचं चिंतन करणारा आणि आपण परमात्माच आहोत अशा भावनेमध्ये रमलेला आहे. त्याच्यानंतर सोहमच्या श्वासाबरोबर प्रत्येक वेळेला चिदाकाशात परमात्म भावनेशी समरस होणार आहे, तो साक्षी झालाय. त्यामुळे साक्षी हा कोणत्याही अन्य गोष्टींनी प्रेरित नसून आपण परमात्मा आहोत या संस्कारांनी बद्ध आहे, या संस्कारांनी बांधलेला आहे, या संस्कारांनी भारित झालेला आहे. असं असल्यामुळे तिथल्या साक्षीचं स्वरूप असं आहे की आत्मरूप असलेला मी साक्षी आहे. मी नुसता साक्षी नाहीये, मी आत्मरूप आणि या विचाराचा साक्षी आहे. असं जर आपल्याला समजलं तर जेव्हा विचाररहितता येईल तेव्हा काही वेळ आत्मरूप साक्षी दीर्घकाळ विचाररहिततेमध्ये साक्षी भावना तिचा उपयोगच नाही, कारण विचार आला म्हणून साक्षी होता. पण जर विचार दीर्घकाळ नसेल तर साक्षी वृत्ती त्याला धरून ठेवण्याची आवश्यकता नाही, ती गळून पडते, ती नाहीशी होते आणि त्यावेळेला तो असीम शांती किंवा समाधान किंवा आनंद त्याचं अस्तित्वच सुखमय असतं आणि तो केवळ अस्तित्वाचं सुख अनुभवत असतो. ही आहे ध्यानाची प्रक्रिया. त्या ठिकाणी मी केवळ अस्तित्व मान अस्तित्व मात्र अशी तरी भावना असेल आणि कालांतराने मी अस्तित्व मात्र याच्यातला मी जाऊन केवळ अस्तित्व जाणीव चित शक्ती चित म्हणजे चैतन्य अविनाशी चैतन्य जे सुखमय आहे असं काही शिल्लक राहील. पण जर साक्षीनी आपलं स्वरूप काय आहे हे विसरलं तर साक्षीत्वानी काय साधेल, तर साक्षीत्व राखल्यामुळं विचारांची संख्या कमी होते आहे एवढं लक्षात येईल. पण विचारांची संख्या कमी झाली आणि म्हणून काही क्षण विचाररहितता प्राप्त झाली, या विचाररहितेचं काय करणार पुढं काय? साक्षी जेव्हा आत्मभानावर नसेल तेव्हा विचाररहितता समोर आली तरी देखील त्याला विचाररहिततेमुळे जितपत शांती आहे तितपत शांती मिळेल. पण त्याला स्वरूपाची जाणीव नसते, असं असल्यामुळे तिथं बेचैनी येण्याची शक्यता असते. कारण आपल्याला आतापर्यंत हेच माहितीये की आपण शोधलं तर काही सापडणार, आपण केलं तर काही होणार, आपण काहीतरी करायला पाहिजे आणि ध्यानातलं हे सुख मिळवण्यासाठी काही करणंच नेमकं आडवं येतं, आड येतं, म्हणून तो करण्याचा प्रयत्न सोडून दिला, याचा अर्थ साक्षी झाला. पण त्या साक्षीला अशा प्रकारे स्वरूप भान आवश्यक आहे, कधी कधी असं होतं की एवढं मी सांगतोय ते खूप थिअरेटिकल किंवा टेक्निकल जर तुम्हाला वाटत असेल तर हा जो साक्षी आहे दृश्याचा किंवा विचारांचा तर त्याच्या ठिकाणी आत्मभाव आपला आपण निर्माण होतो गुरुकृपेने. तो निर्माण करायला गेला की परत विचाराला, विचाराला म्हणजे ध्यान मोडलं, त्या विचाराचा साक्षी होण्याची गरज आली. पण या जाणीवेला जे स्वरूप भान पाहिजे, विचारांखेरीज असणारं भान, तर ते आपोआप स्फुरायला सुरुवात होते. ध्यानाच्या प्रक्रियेमध्येच हे घडतं. पण हे गुरुकृपेनी होतं असं याकरता म्हटलं जातं की ते आपल्या शक्तीने असं झालं की अहंता आलीच, मग पुढचं ध्यान किंवा ध्यानातली प्रगती खुंटलीच. त्यामुळं खरोखरच हे गुरुकृपेनी किंवा परमात्म्याच्या कृपेनीच होतं. यमे वैशा वृणुते तेन लभ्या, तो परमात्माच ज्याच्यावर कृपा करतो त्याला ते प्राप्त होतं. असं असल्यामुळं जो साक्षी आहे त्या साक्षीच्या ठिकाणी आपण मुळात परमात्मस्वरूप आहोत आणि या प्रस्तुत विचाराचे साक्षी आहोत. अशा प्रकारची एकच वृत्ती, एकाच वृत्तीमध्ये, साक्षी वृत्तीमध्ये आपण मुळात परमात्मा आहोत आणि साक्षी आहोत अशा भावाचा समावेश असावा. समोरचा विचार गेला आणि दीर्घ काळ गेला तर साक्षी वृत्ती जाईल, मग परमात्मता शिल्लक राहील. इथं तुम्हाला फोटो दिसतात, त्या फोटो मध्ये जर खरं सत्य काय असेल तर कॅनव्हास हेच सत्य आहे. बाकी जे रेखाटलेलं आहे त्यामुळे तुम्हाला काही एक आभास होतो. इथं फोटो आहे, स्वामीजींचा फोटो आहे, स्वरूपानंदांचा फोटो आहे. याच्यामध्ये जर सत्य काही असेल तर अधिष्ठान हे सत्य आहे आणि रंग वगैरे या सगळ्या गोष्टी मागाहून दिलेल्या आहेत. विचार वगैरे, साक्षी विचार वगैरे, साक्षी विचार संपल्यानंतर अमन अवस्था वगैरे, शून्यावस्था वगैरे, या सगळ्याच्या बुडाशी आत्मतत्व आहे आणि ते जसंच्या तसं राहणार आहे. इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. म्हणून जो साक्षी आहे त्या साक्षीला केवळ विचारांची संख्या कमी झाल्यावर शांत वाटतच, हे बरोबरच आहे. पण विचारांची संख्या कमी झाल्यामुळं मिळणारी जी शांती आहे ती आणि आत्मसंज्ञक शांती जी ध्यानात मिळते ती, याच्यामध्ये जरा अंतरच आहे. पण बेचैनीला मग काय करायचं, आता पुढं काय, याला उत्तर म्हणजे खरं तर साक्षी या भावात राहतो आहोत का आपण, राहत नसू तर ते दुरुस्त करून घेणं. आणि 20 मिनिटं ध्यानाला बसत होतो तेव्हा, मग 30 मिनिटं ध्यानाला बसायला लागलो तेव्हा, मग कालांतराने तासभर बैठक झाली तेव्हा, 1.5 तास बैठक झाली तेव्हा, या 20 मिनिटाच्या दरम्यान देखील पुढं काय हे होतं पण तो प्रश्न पडला नाही, कारण तो वेळ पटकन संपून जातो. 30 मिनिटाचा वेळही पटकन संपून जातो. पण एखादी व्यक्ती जेव्हा 1.5 तास बसते अथवा 3 तास बसते तेव्हा मात्र तिला जरूर प्रश्न पडणार, कारण मनुष्य मात्र आहोत आपण. आता एवढं बसलो आता काय, असं वाटणं स्वाभाविकच आहे. त्यावेळेला ध्यानातून उठताना सुरुवातीला आपण आत्मस्वरूपाचं चिंतन केलेलं होतं तर त्या चिंतनासहित उठावं. स्वामीजी सांगत असत, मला अनुग्रह झाल्यावर प्रक्रियेचा शेवटचा भाग म्हणून स्वामीजींनी सांगितलं की ध्यानाच्या पद्धतीने कधी चांगलं होतं कधी होत नाही, असं होऊ शकतं. म्हणून जरा दीर्घ श्वास घ्यावेत, सोडावेत, अगदी भस्रिका नाही पण भस्रिकेप्रमाणे असं म्हणाले 2-3, आणि परत एक दोन सोहमचे दीर्घ श्वास घ्यावेत. चिदाकाशात परमात्म भावनेशी तदाकारता अनुभवावी आणि शांतपणानी सुखानी आनंदानी ध्यान विसर्जित करावं. ध्यान विसर्जित करताना बेचैनीनी ध्यान विसर्जित करण्याच्या ऐवजी, कारण प्रत्येक बैठक तुम्हाला काही ना काही देत असली तरी देखील तुम्हाला ते समजत असतं असं नाही. जसं प्रत्येक घाव दगड फोडतच असतो, पण दगड जोपर्यंत फुटला नाही, 100व्या घावाला दगड फुटला तर 99 घावांनी काम केलेलं असतं, तसं ध्यानाचे असफल वाटणारे प्रयोग देखील वाया गेलेले नसतात, ते आपलं काम करून गेलेले असतात, फक्त आपल्याला ते समजत नसतं. त्यामुळं पुढं काय, तर पुढं आपण आत्मरूप आहोत हा बोध आहे. आणि ही जी शांती साक्षीत्वाने मिळणारी शांती आहे, त्या शांतीच्या बरोबरीने ध्यानातून उठताना पुढे कायच्या ऐवजी खरं म्हणजे आपण ते आहोत, सच्चिदानंद स्वरूप आहोत, अशा बेतानी सोहमचे एक दोन दीर्घ श्वास घेऊन परत एकदा ती स्थिती किंचित काळ गाठावी. श्वास घेतल्यानंतर चिदाकाशात तो शून्य करून ठेवावा आणि मन ही थांबवावं आणि आपली जाणीव परमात्म स्वरूप शांत स्वरूप आहे असा भाव धरावा. आपण परमात्म्याशी तदाकार झालो असा भाव धरावा आणि समाधानाने उठावं. याच्यातून असा मार्ग काढायचा आहे. खूप चांगला प्रश्न होता आणि मला असं वाटतं की हा प्रातिनिधिक प्रश्न आहे. अनेकांना हा प्रश्न पडतो. आपल्याला वाटतच राहतं की काहीतरी अनुभवाला यावं असं वाटत राहतं. अनुभवाला काहीच येत नाही. आपल्याला अनुभव घेण्यासाठी म्हणून ज्या ज्या गोष्टी आहेत, इंद्रिय, जसं जीभ चव घेते, इंद्रियांचे अनुभव आहेत, ते काहीच नाही. तसंच वृत्तीतून वृत्तीजन्य ज्या भावना असतात, तर त्याही सर्व भावनांच्या किंवा विकारांच्या पलीकडची ही स्थिती आहे. त्यामुळे त्याचंही काही काम नाही. काही दिसत नाही, काही ऐकू येत नाही, मनाला काही भासत नाही. असं असल्यामुळं इतपत शांत झालो, आता पुढं काय, तर जो शांत झाला तो परमात्मा आहे अशा भावनेमध्ये आपण ध्यान विसर्जित करावं, हा त्याला उपाय आहे. या मुकुंदराव, एक अभंग म्हणा. तुम्ही खांबाड बसलात की तुम्हाला आज अभंग म्हणायचा नाहीये असं मी अर्थ धरतो. तुम्ही पुढे येऊन बसलात.
लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरे चारवा, मुंगी साखरे चारवा, लहानपण देगा देवा, ऐरावत रत्न थोर, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार, त्यासी अंकुशाचा मार, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, जया अंगी मोठे पण, जया अंगी मोठे पण, तया यातना कठीण, तया यातना कठीण, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, तुका म्हणे ऐसे दान, तुका म्हणे ऐसे दान, व्हावे लहान होनी लहान, व्हावे लहान होनी लहान, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरे चारवा, मुंगी साखरे चारवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, देगा देवा, देगा देवा।
दहा मिनिटं आहेत, एक प्रश्न होईल। काल बुधवारी सकाळी साधकाने इंडिव्हिज्युअल, फॅमिली आणि ऑर्गनायझेशन या तीन लेव्हलवर कसे वागावे याचे उत्तर आपण दिलेत। त्यावर विचार करताना स्वतःच्या जीवनाचा आढावा घेतला गेला। शिक्षण संपून परमार्थ सुरू केला तो 20-22 वर्षापूर्वीचा काळ आठवला, तेव्हा ठरवले होते की गरजेपुरता पैसा मिळवायचा, आवश्यक समोर येतील तेवढीच प्रपंचाची कर्तव्ये करायची, परंतु मुख्य वेळ साधनेसाठी द्यायचा। मात्र गेल्या 15 वर्षात आजूबाजूचे जग खूप झपाट्याने बदलत गेले। बाहेर व्यवसायात नुसते टिकून राहण्यासाठीही सतत नवनवीन येणाऱ्या अपग्रेडेशनसाठी वेळ, पैसा, श्रम खूप खर्च करावा लागतो। पूर्वी ठरवलेले सगळे गणित उलटे होते आहे। दिवसभराचा जास्तीत जास्त वेळ नोकरी, धंदा, कुटुंबातील जबाबदाऱ्या यासाठीच खर्च होतो आहे। शिवाय केंद्रात आल्यावर आयुष्यात अजून एक विश्व आले, साधक विश्व। त्यापूर्वी फक्त आपले कुटुंब आणि इतर समाज होता। आता स्वामीजींच्या साधक विश्वामध्येही असंख्य नातेसंबंध, मित्र मैत्रिणी आले। त्यांच्या बरोबरीचे ऋणानुबंध बाहेरच्या जगापेक्षा महत्वाचे वाटू लागले। ते टिकविण्यासाठीही वेळ देणे गरजेचे वाटते आहे। कधी कधी ध्यानाची रोजची बैठक करायलाही वेळ मिळत नाही। 40 ओलांडल्यामुळे शरीर ही दगदगीमुळे थकून जाते आहे, लवकर थकून जाते आहे। व्यायामाला पुरेसा वेळ देता येत नाही। या सर्व पार्श्वभूमीवर आपण नुसतेच परमार्थी म्हणतो आहोत, परंतु सर्वात महत्वाची गोष्ट साधना यासाठी खूप इच्छा असूनही वेळ देता येत नाही ही गोष्ट रोज सलत राहते। कधी कधी सर्व बंधन झुगारून देऊन पुन्हा पूर्वीप्रमाणे मुक्त जीवन जगावे, मनसोक्त साधना करावी असे वाटते. काय करावे, कसे ऍडजस्ट करावे, खूप वेळा याबद्दल चर्चा होऊन देखील हा प्रश्न संपतच नाही. पूर्वी जेव्हा कधी आपण मुक्त जीवन जगलो असू, निश्चित जगलेलो असतो. वयाच्या 20-25 आपण एकदम मुक्त जीवन जगलेले असतो. साधना आणि आपण किंवा आपण ठरवू ते कोणतंच बंधन नाही, कोणत्या जबाबदाऱ्या नाहीत असा काळ निश्चित व्यक्तीच्या जीवनात येतो. तेव्हा आपल्याला तसं राखण्यासाठी दुसरे कोणीतरी खपत असतात हे आपण लक्षात घेतलेलं नसतं. ते असेच अडकलेले असतात. 20-25 आपल्याला कसला ताण पडू नये म्हणून कोणीतरी मेहनत घेत असत. मी एकदा थोड्याशा अभिनिवेशाने आमच्या घरी माझ्या 20-25 दरम्यान असं म्हटलेलं होतो, आम्ही जेवायला बसलो होतो आणि मी, दादा आणि आई, माझी आजी, माई, आत्ता आपण असे आम्ही होतो. तर तेव्हा स्वामीजींचे विचार ऐकून एक प्रकारची जी उमेद, जिद्द, त्यामुळे मी घरी आई वडिलांना सांगत होतो की खरं हे फार जिद्दीनी करायला पाहिजे, असं टोकानी करायला पाहिजे. आमचे दादा शांतपणे सगळं ऐकून घेत होते आणि म्हणाले की आज तू जी भाजी खातो आहेस ती कोणी आणली हे तुला माहिती आहे का? हे सगळं जेवता जेवता आपण बोलतो हे लक्षात घे, मला म्हणाले. हे जे सगळं चाललंय हे तुझ्या व्यतिरिक्त बाकी सगळे खपतायत म्हणून चाललेलं आहे. तुझ्यासारखे जर आम्ही सगळे तिथं सकाळ दुपार संध्याकाळ येऊन बसलो तर हे घर असं चालू शकणार नाही, असं आमचे दादा म्हणाले. तेव्हा मला प्रथम जाणीव झाली आपण काय बोलतो आहोत तो एक तर्फी एकांगी असा विचार असतो किंवा होता. नंतरही एकदा असं झालं की मी जवळपास 4-8 दिवस रजा घेतली आणि फक्त साधना आणि आपण असं करायचं ठरवलं. 1-2-4 दिवस तसे झाल्यावर स्वामीजींना सांगूनच, तर स्वामीजी म्हणाले की हे बास असं नको, त्याच्याऐवजी आता तू जरा घरात मदत वगैरे करायलाही सुरुवात कर, असं म्हणाले. कारण परमार्थाची जी व्यावहारिकता आहे, व्यावहारिक बाजू आहे, एक व्यक्ती म्हणून आपल्याला जीवनासाठी सगळं लागतं आणि ते कोणीतरी करत असतं, म्हणून परमार्थी व्यक्ती देखील परमार्थ करत असते. आणि खरंच माझे वडील रिटायर झाले आणि आई आणि वडील मधून अधून आमच्या वाईच्या घरी जाऊन राहायला लागले. मुलं त्यांची आजारपण, एक प्राथमिक संसाराची स्थिती, याच्यामध्ये मला खूप झगडत माझा परमार्थ टिकवण्यासाठी दुप्पट तिप्पट चौपट जिद्द प्राप्त झाली. मी सगळं करत असे. मधुराताईंनी अतिशय उत्तम साथ दिली. किंवा मी सगळं करत असे असं म्हणण्याच्या ऐवजी त्या करत करून राहील तेवढं किंवा त्यांना थोडीशी मदत करणं असं हा प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो. त्या म्हणतील की यांनी थोडं बहुतच केलं असेल. पण मी मुलांना सोडायला शाळेत सोडायला जायचो. साधी साध्या गोष्टी असतात पण आमच्या घराच्या जवळून शाळेत जाण्यासाठी रिक्षा लावायची तर रिक्षा परवडत नाही, असं पैशाचे प्रश्न देखील असतात. असं एवढं परवडत नाही. आम्ही शाळेच्या तसे जवळ, पण मुलांच्या दृष्टीने त्यांना सोडणं गरजेचं आहे, अशा अंतरावर होतो. तर या सगळ्या प्रश्नातून जाताना मी ध्यान करायचो, मुलं निघायच्या वेळेला तयार झाली की ध्यानातून उठायचो, त्यांना सोडून परत यायचो आणि उरलेलं ध्यान पूर्ण करायचो. आपलं जीवन जगण्यासाठी एका जिद्दीची गरज आहे. आपण शेवटी श्रम पडणार आहेत, आपण थकणार आहोत, पण हे सगळं गाडं चालवायचं जर असेल तर आपल्याला हे रेटणं गरजेचीच गोष्ट आहे. ते रेटत असताना विशिष्ट भावाने, विशिष्ट बोधाने, विशिष्ट मानसिकतेने, विशिष्ट भावनेने, विवेकाने कसं रेटायचं हा प्रश्न आहे. तुम्ही इथं जास्त जास्त ध्यानाला बसावं आणि अधिक अधिक साधना करावी असं जरी ऐकत असलात, तरी ते सगळं तुमच्या संसाराच्या चौकटीमध्ये राहून करायचं आहे, हे तितकंच खरं. त्याच्यासाठी एक सोडून एक करायचं असा अर्थ कृपा करून घेऊ नका. आणि आपल्याला त्या वयात काय वाटत होतं तर ते तसं गौणच आहे, कारण तसं नसतंच, जीवनच तसं नसतं. तेव्हाच्या परिस्थितीत आपल्यावरती झळ इतरांनी कोणीतरी, मग कोण असतील घरात, आई वडील, आजी आजोबा, काका काकू, तुम्ही ते कोणीतरी हे सांभाळत होते, म्हणून ही फ्रंट तुम्हाला सांभाळावी लागत नव्हती, म्हणून तेव्हा ते तसे विचार असतात, एवढंच असतं. बाकी या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. साधक विश्वाचं जर पाहायचं झालं तर आपण केंद्रामध्ये येतो आणि केंद्रामध्ये आपले जे प्रेमाचे सौहार्द्राचे संबंध असतात त्यामुळं किंचित ते बाहेर विस्तारून आपल्या मैत्रीत कोणाशी त्याचं रूपांतर होतं. पण हे जर सोडलं तर साधक विश्व याचा अर्थ आपल्या सारखीच आवड असणाऱ्या अनेक लोकांचं केंद्रात होणारं एकत्रीकरण. त्याच्यासाठी अव्यवहारी जाणं येणं, गप्पा मारणं, सारखी जेवणं खाणं, समारंभ असं करण्याची काही आवश्यकता नाही. तसं विश्व नाहीये हे, आणि तशा हे अशा करता सुस्थितीत आणि आनंदाचं वाटतं की मी तुम्हाला तू यावेळेला असं केलंस, तू त्यावेळेला तसं करायला पाहिजे होतंस असं सांगत नाही, आणि तुम्ही मला तसं सांगत नाही असं तुम्ही एकमेकांशी आहात, जे तुमचे नातेवाईक तुम्हाला म्हणतात की ते तुमच्या घरी हा समारंभ झाला तेव्हा तुम्ही आमचा असा असा अपमान केला, आम्हाला बोलवलं नाही, पत्रिकेत आमची नावं छापली नाहीत, वगैरे वगैरे. तर साधक विश्व म्हणजे परस्परांकडून कसलीच व्यावहारिक अपेक्षा नाही आणि एका आवडीकरता आणि सुखानी सगळे एकत्र आलेले लोक. इथं एकाच्या पोझिशनचा दुसऱ्यांनी फायदा घेणं देखील अपेक्षित नाही. इथं कुठलेही व्यापारी व्यवहारी संबंध आणू नका. असं एक विश्व पाहिजे की ज्या विश्वामध्ये कसल्याच अपेक्षा, ते सगळं बाहेर करायला फार मोठं जग पडलेलं आहे, आपले उद्योग व्यवसाय धंदे इथल्या लोकांबरोबर करू नका. असं जेव्हा आपण करू तेव्हा ते नीट सांभाळलं जाईल. या प्रश्नाला थोडी बगल बसते आहे मी दिलेल्या उत्तरामध्ये, पण तरी देखील साधक विश्व, आपल्याला काय वाटत होतं, प्रत्यक्षात काय आहे, या संबंधी आत्ता जे घडतं आहे तीच वस्तुस्थिती आहे. तेव्हा जे वाटत होतं ती वस्तुस्थितीच नव्हती, तसं असूच शकत नाही. असं असल्यामुळं तेव्हा काय वाटत होतं याला फारसा अर्थ नाही. आणि अशी सर्व बंधनं झुगारून देऊन पूर्वीप्रमाणे मुक्त जीवन जगावं, मनसोक्त साधना करावी. साधना मनसोक्तच करावी. साधनेकरता तुम्ही वेळ काढायला हवा, व्यायामाकरता वेळ काढायला हवा. अर्थात कसा हे जतनी त्यांनी ठरवायचं आहे, बाकी काहीतरी काटछाट करून, पण हे निश्चितच करायला हवं. तसंच
आपल्या आवडीमुळं कदाचित आपल्याला असं वाटतं, आपली ओढ अशी असते की आपल्याला प्रत्येक केंद्रात यायचंय, सतत स्वामीजींबरोबर राहायचंय, सगळ्या वेळेला आपण असलं पाहिजे असं आपल्याला वाटतं आणि तिथं कुठेतरी ते जमत नाही. असं असल्यामुळं पण आपली कर्तव्य कर्म, स्वधर्म कर्म करणं, स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाण पा, म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही, हे सर्व सुखाने करावं. आणि जेवढी परिस्थिती आपल्याला परवानगी देईल, अलाऊ करेल, तितका स्वामीजींचा सहवास तरलतेने घ्यावा, तितकी केंद्रात तरलतेने उपस्थिती लावावी. तुम्ही एक केंद्रात आलात आणि तरलतेने आलात आणि आठवड्यातून दोनदा आलात, एकदा आलात पण तरलतेने आलात, कारण केंद्रात तुम्ही आल्यावर प्रार्थना म्हणणार आहात. कोणत्या भावाने आपण प्रार्थना म्हणणार आहोत हे काही ठरवलेलं नसतं, सारं यंत्रवत होण्याची शक्यता असते. स्वामीजींच्या मुखातून प्रवचन ऐकणार आहात, एकदाच येऊ शकता, तर कोणत्या भावाने ऐकणार आहात सगळं ठरवता येणं शक्य आहे, त्याचा अभ्यास करता येणं शक्य आहे. जेवढं तुम्ही श्रवण कराल तर श्रवणाचा देखील एक अभ्यास आहे, एक विचार आहे. खूप करणं आणि जे करू ते खूप क्वालिटीने करणं, आपल्याला जितपत वेळ मिळतो त्या वेळेमध्ये खूप क्वालिटीने करणं असं आपण करू शकतो, पण आपल्याला हे दोन्ही मिळून जमवायचे हे निश्चित. फॅमिली, इंडिव्हिज्युअल, फॅमिली ऑर्गनायझेशन हे सगळे आपापल्या परीने महत्वाचे आहेत. इंडिव्हिज्युअल हा स्वतःचं स्वास्थ्य, मानसिक आणि शारीरिक आरोग्य याच्यावरच इंडिव्हिज्युअल टिकून राहतो, आणि त्याचे आणि फॅमिलीचे जे रिलेशन्स असतात त्यामुळेही एक प्रकारचं निरामय भावनिक जीवन त्याला मिळतं. जर तो ताडातोडी करेल तर ते मिळत नाही, मग स्ट्रेंड रिलेशन्स होतात, त्याचा साधकाच्या कोणाच्याही जीवनावर परिणाम होणार. म्हणून आपल्या आपल्या ठिकाणी या गोष्टी गरजेच्याही आहेत, उत्तमही आहेत आणि सांभाळण्यासारख्या आहेत. परमार्थाच्या भावनेनेच त्या सांभाळाव्यात. त्यावेळेला परमार्थ होत नाही कसा, बोलण्यामध्ये परमार्थ कसा होणार नाही, आपली कामं जी आहेत ती करताना परमार्थ कसा होणार नाही, या सगळ्या गोष्टींमध्ये परमार्थ कसा बसेल हे पाहावं. परमार्थाकरता या सगळ्या गोष्टी आपण कशा बाजूला सारू असं करू नाही शकत, ही वस्तुस्थिती आहे. असं असल्यामुळं आपण या गोष्टीच पारमार्थिक भावनेनी कराव्यात. आणि मग खरं म्हणजे ध्यान इत्यादी यामध्ये प्रगती होण्यासाठी देखील हे इतर वेळेला जे जगलेलं जीवन आहे त्या जीवनाचा फार मोठा प्रभाव मग ध्यानाच्या साधनेवरही होतो. ध्यान चित्तशुद्धीद्वारा खरंच चांगलं, उत्तम, जास्त चांगलं असं होऊ शकतं. पण आपल्याला आपल्या वाट्याला आलेल्या जीवनाला पर्याय नाही, त्याच्यापेक्षा वेगळं जीवन आपण नाही जगू शकणार, जगू शकत नाही, कर्तव्य दूर सारू शकत नाही, वस्तुस्थिती मात्र आहे. असो, हरी, एक अर्धा मिनिट आपण शांत बसू. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकार, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.